दुष्यंती जे भगवंताचे भक्त आहेत ना, जे जेव्हा भक्तांना भेटतात, आपल्या मित्रांना भेटतात, तेव्हा भक्त मित्रांना भेटतात तेव्हा काय करतात ते मच्छिता मधुमत प्राण, तर भगवंतांच्या विषयी चर्चा करतात ते. आणि भगवंतांची कथा आज काय ऐकलं आणि आज काय मी वाचलं आणि मी आज कशा प्रकारची साधना केली आणि आज मी कशा प्रकारे भगवंतांची सेवा केली, तर अशा प्रकारची भगवंतांची चर्चा ही त्या भक्तांच्या मध्ये असते. म्हणून एक प्रसंग मला आठवला की नाशिक मध्ये भक्तांची मुलं असायची, तर फार पूर्वीच्या काळी, तर त्या ठिकाणी ती मुलं एकमेकांना बोलताना काय म्हणायची, तर हाय हॅलो पण म्हणायची नाही, हरे कृष्ण पण म्हणायचं नाही. पण ती नाशिक मध्ये मुलं त्यांनी फोन घेतला, तर त्या फोनवरून किंवा ती भेटतील तेव्हा ती मुलं भगवद्गीतेचे श्लोक सांगायला पाहिजे. आणि ती भगवती श्लोक सांगितलं, इकडून एक श्लोक सांगितला, तिकडून एक श्लोक, तिकडून एक सांगितलं, इकडून एक श्लोक, तर ही आहे मच्छिता मधुमत प्राण बोधनिंद सरस्वत. तर अशी चर्चा बाकी ह्या भौतिक जगातील भगवंत किंवा भगवंतांशी संबंधित जी काही चर्चा नाही ती आपल्याला खालच्या दिशेने घेऊन जाणार आहे, परंतु भगवंतांच्या संबंधित असणार चर्चा ही आपल्याला वरच्या दिशेने घेऊन जाणार आहे. म्हणून त्या लहान बालकाकडून आपल्याला शिकू शकतो की आपण जरी भेटलो भक्ताला तरी आपण विचारायचं आहे मच्छिता मधुमत प्राण बोधनिंद सरस्वत. भगवंतांच्या विषयी चर्चा करायची, भगवंतांच्या विषयी, भगवंताच्या गुणाविषयी, भगवंताच्या रूपाविषयी, भगवंतांच्या नामाविषयी, भगवंतांच्या वेगवेगळ्या कथा आहेत, एवढं अफाट अनंत असं ज्ञान आहे भगवंतांच्या भक्तीच. तर ती भक्त त्या भगवंतांची चर्चा करायची गीतेच्या श्लोकाविषयी. तर भक्ताचा स्वभाव आहे की भगवंतांची गुणगाणे, आणि म्हणून श्री अद्वैत आचार्य यांच्या धर्मामध्ये कळवळत असे आणि श्रीवास ठाकूरांच्या हृदयामध्ये पण कळवळ असेल ते पण प्रार्थना करायची भगवंतांना. आणि श्रीवास ठाकूर त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या श्रीवास अंगणमध्ये दिवस आणि रात्र कीर्तन करायचे, दिवस आणि रात्र. तर आपण कल्पना करू शकतो का, दिवस आणि रात्र जर आपल्याला कुणी म्हटलं पैसे देऊन आपल्याला कुणी कीर्तन करा तरी पण आपण करू शकत नाही, पैसे देऊन तरी कीर्तन नाही करू शकत दिवस, कारण आपल्याला नामामध्ये रुची नाही. आणि दिवस आणि रात्र कीर्तन आपण तेव्हा करू ज्या भक्तांच्या सोबत आपण, जे भक्त कीर्तन करत दिवस रात्र त्यांच्या सोबत राहून आपण कीर्तन करू शकतो. तर किंवा ठाकूरांच्या अंगणामध्ये कीर्तन चालायचं दिवस रात्र. आणि श्रीवास ठाकूर मोठमोठ्याने भगवंताचं नाव घ्यायचे, हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. तर आणि मोठमोठे भगवंताचं नाव घ्यायचे. बाकीच्या भौतिक मध्ये लोक म्हणायचे की श्रीवास ठाकूर हा त्याला वेळ लागलेला आहे का, आणखी त्याला खायला भेटत नाही का, किंवा त्याच्या घरामध्ये कोणी दुःखी आहे का. तर असे हे सर्व वेगवेगळे बाहेरचे जे बाकीचे लोक विद्वान असायचे जे उपासना करायचे चंडी देवीची, काली देवीची, दुर्गेची पूजा करायची, आणि ती म्हणायची की यांना काय खायला भेटत नाही म्हणून ते दुर्गा पूजेच मदिरा किंवा मांस त्यांच्या दारा रात्री त्यांचे दरवाजे लावले असतात त्यांच्या घराच्या समोर ते आणून ठेवायचे, म्हणायची यांना काय खायला भेटत नाही ते खा आणि तुम्ही शांत राहा असं म्हणायचे. आणि तेव्हा ठाकूर म्हणायचे नाही की बघा मी एवढं तर भगवंताचं नाव घेतो तरी पण मला हे सर्व लोक नवदीपातील सर्व पंडित लोक मला काय करतात नाव ठेवत आहेत. श्रीवास ठाकूर म्हणायचे बघा दारवाजा बैठक म्हणायचे बघा बघा मी किती वाईट आहे बघा असं म्हणायचे. तर श्रीवास ठाकूरांनी आपली भक्ती आपलं नाव घेणं कधी थांबवलेलं नाही. आणि पुढे अद्वैत आचार्य यांच्या हृदयामध्ये कळवळ असल्यामुळे ते महाविष्णू किंवा सदाशिव असल्यामुळे त्याच्या हृदयामध्ये स्वाभाविकपणे करुणा हा गुण होता, दया हा गुण होता. आणि ते विचार करत होते की काय केल्यानंतर ते सांगायचे की मी महाविष्णू आहे, मी सदाशिव आहे, मी ही अवतार घेऊन या ठिकाणी मी काय करू शकतो, मी भगवंताला बोलू शकतो. तर म्हणून त्यांनी ऐकलं होतं की या नवदीपमधील असा जो अज्ञान आहे, भौतिकवाद आहे किंवा जो नास्तिकवाद आहे, म्हणजे ह्या भौतिकवादाने जे दुःख भोगत असणारे जे जीव आहेत त्यांना या दुःखातून मुक्त करण्याची माझी इच्छा आहे. आणि म्हणून अद्वैताचार्य त्या जीवांच्या मुक्तीसाठी भगवंतांना प्रार्थना करू लागले आणि ते स्वतः भक्त असल्यामुळे त्या भक्तीचं